मटक चवळी चटक अटक मटक चवळी चटक
गाणी गायलीस ना ती कुणी लिहिलीत माहित आहे का तुला?
नाही हो, तुम्ही लिहिलीत का वंदना ताई?
अगं नाही, ही गाणी की नाही पारंपरिक आहेत.
पारंपरिक? पारंपरिक म्हणजे काय?
पारंपरिक म्हणजे ती आपल्या आजी आजोबांनी पणजोबांनी गायली आहेत, आपल्या आई बाबांनी सुद्धा लहानपणी गायलेली आहेत. अजूनही आपल्या आजी आजोबा छोट्या नाटवंडांना ही गाणी शिकवत असतात. खेळता खेळता किती सुंदर माहिती मिळते नाही आपल्याला ह्या गाण्यांमधून?
हो ना, खरंच वेगवेगळ्या प्राण्यांबद्दल, पक्ष्यांबद्दल आणि खेळांबद्दल खूप खूप काही कळलं नाही आपल्याला. म्हणूनच तर ही गाणी अजूनही आपल्याला आवडतात. मुलांनो, तुम्ही आता ही गाणी गायची आणि पाठसुद्धा करायची बरं का?